चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सेमीखेडा साखर कारखान्यावर कारवाईचा इशारा। सेमीखेडा साखर कारखान्यानं सोडलेलं पाणी पुन्हा रेल्वे ट्रॅककडं आल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। पुन्हा पाणी जर रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं आलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा इज्जतनगर विभागानं दिला आहे। सेमीखेडा साखर कारखान्यातून निघणारं दूषित पाणी सोडल्यानंतर ते लालकुवा बरेली रेल्वे ट्रॅकवर येतं। यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत। ट्रॅककडं पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यावर इंजिनियर विभागानं तातडीनं पाणी रोखण्यात यश मिळवलं। लालकुवा बरेली ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आहे। या रेल्वेमार्गाचं काम लवकर केलं गेल्यानं येथे पाणी आल्यावर ट्रॅक घसरण्याची शक्यता निर्माण होते। इज्जतनगर विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की जर पुन्हा साखर कारखान्याचं पाणी या दिशेला आलं तर कठोर कारवाई केली जाईल।